ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
मुंबईत वीज गेली पण बीएससी एनएससीच्या कामकाजावर परिणाम नाही. मुंबईमध्ये सोमवारी मोठ्या भागामध्ये वीज जाण्याच्या दरम्यान शेअर बाजारातून बीएससी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये कामकाज सामान्य पद्धतीने सुरू आहे. बीएससीच्या प्रवक्त्याने सांगितले की दक्षिण मुंबईमध्ये वीज गायब झाली नाही, एक्सचेंजमध्ये कामकाज सामान्य आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनेही सांगितले की त्यांचे कामकाज सामान्य पद्धतीने सुरू आहे. देशाच्या आर्थिक राजधानीतील एका मोठ्या भागामध्ये सोमवारी सकाळी तांत्रिक गडबडीमुळे वीज बंद झाली. बृहन मुंबई विद्युत पुरवठा तसेच परिवहनने ट्विट करून सांगितले की टाटाचा वीज पुरवठा फेल होण्यामुळे वीज पुरवठा बाधित झाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बेस्ट शिवाय अडानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर शहराला विजेचा पुरवठा करत आहेत.